सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहे. MH 935 मध्ये आज आपल्यासोबत आहेत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर. आणि पब्लिक कॉन्ट्रीब्युशनमधून इतकं सुंदर गोष्ट यांनी घडवून आणलेली आहे. ऑक्सिजन पाईप्स असतील, बेड्स असतील, शुद्ध पाणी असेल, यासाठी सगळ्यांनी जनतेने मिळून कॉन्ट्रीब्युशन करून काम सुंदर केलं आहे कोविड सेंटरसाठी. सर, पब्लिकची ही जी कॉन्ट्रीब्युशन आहे, रिस्पॉन्स आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
सुरुवात जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा या शहरामध्ये झाली. त्या ठिकाणी जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे स्थानिक सगळे लोक जे आहेत, कॉर्पोरेट मधले असतील, समाजसेवी संस्था, एनजीओ या सगळ्यांनी पुढाकार घेऊन इथल्या एसडीएच मध्ये ऑक्सिजन पाईपलाईनची 50 बेडची सुविधा केली. आणि त्याला मिळत असलेला रिस्पॉन्स बघून मग इतरत्र पण हा आपण प्रयोग रेप्लिकेट केला. आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या सगळ्या 15 ब्लॉक्समध्ये आपण असं आवाहन केलं की एनजीओ, सिव्हिल सोसायटी किंवा कॉर्पोरेट यांनी आपल्या थोडंसं एक जर त्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर आपण या बेसिक पाईपलाईनच्या फॅसिलिटी करू शकतो. शासकीय योजनांमध्ये याचा फंड असतो, परंतु जर हे लोकसहभागातनं झालं तर मग त्याच्यात ऍडिशनल फॅसिलिटी करून तिथे एक अप टू डेट आपल्याला आयसीयू युनिटपर्यंत उभं करता येतं. तर त्या दृष्टीनंच आपण नियोजन केलं. आणि आनंदाची गोष्ट आहे की जिल्ह्यामध्ये सर्वत्रच तालुका प्लेसेसला आपल्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि अगदी कमी वेळ 3 ते 4 दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी हे काम पूर्ण झालं.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं लौट कर आती हूं थोड़ी ही देर के बाद. बातें कंटिन्यू होंगी सर के साथ. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.